श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। दासबोध दशक 5 समास 3 चालू आहे। शिष्य लक्षण आपण पाहतो आहोत। समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे परम शुद्ध, शिष्य पाहिजे परम सावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा परम शुद्ध। शुद्ध या शब्दाच्या पाठी मग परम शब्द आल्यामुळे सामान्यतः आपण ज्याला शुद्धी म्हणतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं यांना सांगायचंय। जय जय वो शुद्ध उदार आहे प्रसिद्ध ह्याच्या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की सामान्य शुद्धी ज्या आहेत हिमालयाच्या ठिकाणी गेलं की आपण शुद्ध म्हणतो, गंगेमध्ये स्नान केलं की शुद्ध म्हणतो, परंतु गंगे स्नान करायला जातो पण बुडण्याची भीती असते। हिमालयात शुद्ध होण्याची शक्यता आहे परंतु तिथं देखील जीवाला धोका आहे। परंतु सद्गुरू हे असे शुद्ध आहेत कि ते अशुद्धाच्या संगतीत आल्यानंतर त्यांना तर अशुद्धी येत नाहीच पण अशुद्धाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे। म्हणून असा परमशुद्ध शिष्य व्हावा अशी समर्थांची अपेक्षा आहे। यांच्यापुढे समर्थांच्या डोळ्यापुढे एकच दिसत आहे की हा शिष्य सद्गुरू पदापर्यंत गेला पाहिजे। त्यासाठी त्याची तयारी काय करायची ही दृष्टी असल्यामुळे प्रत्येक लक्षण त्याने अति उत्कटतेनं मांडलेलं आहे। मी शिष्य पाहिजे परमशुद्ध, देह मन बुद्धी सगळं शुद्ध पाहिजे, कारण भगवत प्राप्ती जर असेल तर जसं दुर्बिणीत एक धुळीचा कण देखील चालत नाही तसं आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये एक देखील विकार राहून चालत नाही, विकाराचा कण देखील राहून चालत नाही, सर्वच्या सर्व अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजे। आणि भगवंतांना आणि सद्गुरूंना काय प्रिय आहे तसं आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यांच्याच कृपेनं शेवटी आत्मदर्शन होत असत। शिष्य पाहिजे परम सावध, सामान्य सावध आपण थोडेफार असतो पण व्यवहारात जास्त सावध असतो, परमारात गैरसावध असतो। परंतु ते म्हणतात प्रत्येक कर्म देहाचं असो मनाचं असो बुद्धीचं असो स्वतःची पारमार्थिक वाटचाल जी होत असते ती त्या सर्वांमध्ये आपण परम सावध असो पाहिजे। कुणी आपल्याशी कसंही जरी वागलं असलं तरी आपल्या मनात जर कुणाबद्दल वेडा वाकडा विचार असला, थोडा का विना द्वेष मत्सर नावडता भाव जरी असला तरी तो आपल्या साधनेच्या आड येत असतो। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भगवत रूपाने दर्शन घेण्याची सवय साधकाने केली पाहिजे। कुणाला दुखवायचं नाही, काही आपण अमुक करायचं नाही हे करायचं नाही असं म्हणत असताना काय करायचंय असं जर मिळालं तर आपलं प्रत्येक कर्म हे आपल्याला आणि सज्जनांना आनंद देणारं असलं पाहिजे, सुख समाधान देणारं असलं पाहिजे। परम शांतीकडे आपल्याला जायचं असल्यामुळे प्रत्येक घटना होत असताना करत असताना आपली शांती सुटता कामा नये, समाधान सुटता कामा नये आणि त्याच दिशेनं आपला प्रयत्न असला पाहिजे। कोणत्याही कारणाने अधोगती होता कामा नये। ऊर्ध्वम गच्छंती सत्वस्तः म्हटलंय त्याप्रमाणे सत्वगुण वर्धिष्णु झाला पाहिजे म्हणून सावध पाहिजे। आपलं खाणं पिणं बोलणं चालणं हे सर्व त्या दिशेनं गेलं पाहिजे म्हणून शिष्य पाहिजे परम सावध आणि शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा। समर्थांच्या याच्यावर फार भर आहे। पुन्हा पुन्हा त्यांनी अशा ओया मांडलेल्या आहेत की रूप लावण्य अभ्यासिता नाहीये। प्रत्येकजण दिसतो कसा, त्याचं सौंदर्य, त्याचं काय जे आहे बाहेरचं दिसणं आहे ह्याच्यात आपल्याला फरक करता येत नाही। तो जन्माला जे रूप घेऊन आला असेल तसाच राहतो, पण गुण मात्र असे आहेत की जर आपण प्रयत्न केला तर गुण पालटणं शक्य आहे। म्हणून काही धारावी सोये आगांतुक गुणांचे असं म्हटलंय। अवगुण कमी केले पाहिजेत आणि गुण मिळवले पाहिजेत आणि त्या गुणामध्ये देखील दैवी गुण जसे जसे मिळत जातील तसं तसं त्या साधकाची वाटचाल परमेश्वराच्या दिशेनं होत राहते। कारण निर्गुण परमात्म्याशी एकरूप जर व्हायचं असेल तर हे उत्तम गुण पहिल्यांदा मिळवलं पाहिजेत आणि उत्तम गुण देखील बाजूला टाकून पुढे गुणातीताची अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे। पण अवगुणी मनुष्य जर म्हणला मी गुणातीत अवस्था प्राप्त करून घेईन तर ती संभवत नाही। त्यामुळे काट्याने काटा काढावा आणि दोन्ही टाकून द्यावे त्याप्रमाणे गुणाने अवगुण नाहीसे करायचे आणि पुढे गुणाचीही जाणीव नसलेल्या अशा स्थितीत पोहोचायचे। म्हणून शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा। शिष्य प्रज्ञावंत पाहिजे। बुद्धी आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. आपण व्यवहारात देखील म्हणतो एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे असं म्हणतो. त्याची जी बुद्धी चालत असते त्या ऐहिकातल्या ज्या गोष्टी आहेत, कुणाची गणितात चालेल, कुणाची शास्त्रात चालेल, कुणाची आणखी एखाद्या काही कलेमध्ये असेल, म्हणजे ह्या ज्या स्थूल गोष्टी आहेत, काही कला आहेत, 64 विद्या कला असं जे म्हटलेले आहेत, ह्याच्यामध्ये बुद्धी जाऊ शकते. एखादा उत्तम शास्त्रज्ञ होईल, संशोधनामध्ये आपली बुद्धी चालवेल. पण इथं जी बुद्धी आहे ही स्थूल बुद्धी नसून ही सूक्ष्म बुद्धी आहे, जी पुढे साधनेने प्रज्ञा असं तिला म्हटलं जातं. योगाची साधना जशी जशी होईल तशी तशी ही प्रज्ञा जागृत होते, त्याला ऋतंबरा प्रज्ञा असं म्हटलंय. आणि मग या ऋतंबरे पद्ने प्रज्ञेला परमेश्वराचं रूप आकलन शक्य होतं. म्हणजे काही एक साधना केल्यानंतर ही प्रज्ञा जागृत होते आणि त्या प्रज्ञेच्या आधारानेच आपल्याला पूर्ण बोधावर जाता येतं. म्हणून शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, साधनेने ही प्रज्ञा त्यांनी मिळवली पाहिजे. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, दोन्ही गोष्टी अवघड आहेत. भक्तही मिळत नाही आणि प्रेमळ तर अजिबातच मिळत नाही. ज्याला आपण भक्त असं म्हणतो आणि तो भक्तीची क्रिया करत असतो तो भक्त असेलच असं नाही, किंबहुना तो नसतोच. कारण भगवंतच सांगतात की अनेक मंडळी भक्ती करताना जरी दिसली तरी भक्त मात्र क्वचित असतो, कारण विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे असं समर्थाने व्याख्या केली. म्हणजे जो भगवंताशी एकरूप झालेला आहे तोच भक्त आहे. आणि असा भक्त मिळणं फारच अवघड आहे. जो भक्त असतो तोच मग ज्ञानीही असतो आणि योगीही असतो. आणि भक्तामध्ये पुन्हा आणखी प्रेमळ भक्त पाहिजे. वस्तुतः प्रेम ही गोष्ट सहज आहे माणसाला. तान्या मुलाला देखील प्रेम करायला शिकवावं लागत नाही, तो आईवर प्रेम करत असतो. त्यामुळे प्रेम हे सहज असताना देखील त्याला पैसे पडत नाहीत, काही खर्चावं लागत नाही, काही कष्ट पडत नाहीत, पण तरी देखील मनुष्य एकमेकावर प्रेम करू शकत नाही. निष्काम प्रेम मुळीच करू शकत नाही. तो जो प्रेम करत असतो ते कामनेच्या पोटी असतं, काही अपेक्षेनं केलेलं प्रेम असतं. आणि तर भगवंतांना जे पाहिजे ते निष्काम प्रेम पाहिजे, प्रेमासाठीच प्रेम पाहिजे. आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर असल्यामुळे ज्याला सर्वांच्यावर प्रेम करता येईल त्यालाच परमेश्वराची प्राप्ती शक्य आहे. नाहीतर मी अमुक ठिकाणी प्रेम करतो आणि दुसऱ्या ठिकाणी करत नाही असं जर असेल तर सर्व ठिकाणी एक भगवंतच जर भरून आहे तर एका ठिकाणी प्रेम करतो आणि एका ठिकाणी प्रेम करत नाही असं संभवत नाही. ते म्हणतात शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त. आणि भगवंत म्हणतात प्रेमळांचं साकड, आम्हाला प्रेमळांचं साकड दिसतं, पण खरा भक्त खरा प्रेमळ भक्त मिळतच नाही असं भगवंतांनी म्हणावं. आणि इथं तर सचिष्याला भगवंताशी जर मिळून जायचे असेल तर त्याला भक्तही व्हायला पाहिजे आणि प्रेमळही व्हायला पाहिजे. म्हणून ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्या समर्थांनी पुन्हा पुन्हा मांडल्या. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत आणि मर्यादेचा. फार मोलाचा गुण आहे. परमार्थ करणारा मनुष्य अनितिमान आहे, अधार्मिक गोष्टी करतो आहे, अन्यायाला धरून चाललेला आहे असा जर असेल तर त्याच्या पक्षी परमार्थ संभवतच नाही. जो नैतिक मूल्याला जपणार आहे, धर्माच्या मार्गावर चालणार आहे, न्यायाला धरून आपल्या सगळ्या गोष्टी करणार आहे असा जर असेल तर त्या पायावरच परमार्थाला लागणं शक्य होतं. त्यामुळे तो नीतिवंत हवा हे मुद्दाम समर्थांना सांगावं लागलेलं आहे. कारण अनितिमान माणसं आम्ही परमार्थ करतो असं म्हणतात, त्यांच्या हातून परमार्थ कसा संभव आहे? आणि अशी मंडळी जर परमार्थाच्या प्रांतात शिरली तर त्यांच्याकडून जो परमार्थ केला जातो त्या परमार्थामध्ये त्या संबंध शाखेमध्ये किंवा त्या संबंध क्षेत्रामध्येच भ्रष्टाचार निर्माण होतो. त्यांचा वरवर दिसणारा परमार्थ हा स्वार्थासाठी असतो, तो लोभासाठी असतो. पैसे मिळवणं, मोठेपणा मिळवणं, मान कीर्ती मिळवणं यासाठी परमार्थाचा वरवर देखावा ते करत असतात. त्यामुळे ते माहीत त्यांना अपेक्षित नाही आहे. शिष्य पाहिजे नीतिवंत पाहिजे आणि मर्यादेचा पाहिजे. प्रत्येक गोष्ट मर्यादेत झाली पाहिजे. खात म्हणजे खातच बसला, बघत म्हणजे बघतच बसला, ऐकत म्हणजे ऐकतच बसला असं चालणार नाही. सगळी इंद्रिय संयमित पाहिजेत, मन संयमित पाहिजे. अशा संयम सर्व तऱ्हेनं त्या इंद्रियांना मनाला घातल्यानंतर आपली सगळी कर्म देखील त्या संयमामध्ये त्या चौकटीतच व्हायला पाहिजे. आणि म्हणून असा नीतिवंत मर्यादेचा शिष्य पाहिजे असं समर्थ म्हणतात. शिष्य पाहिजे युक्तिवंत. जो भोसट आहे, ज्याला बुद्धीच नाही, निर्बुद्ध आहे, असा मनुष्य परमार्थ करतो असं जर कोणाला वाटत असेल तर ते बरोबर नाही. तो युक्तिवंत पाहिजे, चातुर्य पाहिजे त्याच्याजवळ. परमार्थ करताना देखील चातुर्याची अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येक चातुर्य जे आहे ते अहितासाठी नव्हे तर हितासाठी वापरलं गेलं पाहिजे. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत. नुसता भोळा भाव उपयोगी नाही, परमार्थ कळायला देखील बुद्धी पाहिजे. बुद्धीनं तो कळून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर भाव ठेवून आपल्याला वाटचाल करायची आहे. ज्याच्याजवळ भाव आणि बुद्धी दोन्ही आहेत असा शिष्य पाहिजे. मग शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत, असंत विचार घेता. संत असंत, सत्य काय असत्य काय, काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे, याचा नीट विचार करून शाश्वत घ्यायचा आहे आणि अशाश्वताला दूर करायचं आहे अशी भूमिका ठेवून जो साधना करणार आहे. अशाश्वत गोष्टी करायला पाहिजेत, देह आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, पण ज्याच्यासाठी आपण करतो तो देहच अशाश्वत आहे हे पक्कं लक्षात घेऊन त्याचं सर्व करत असताना देखील ते गौणत्वानी घ्यायचं आहे आणि सत जे आहे त्याला धरून ठेवायचं आहे. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, धारिष्ठ पाहिजे. सात्विक धृती ज्याला म्हटलंय ती शिष्याच्या बाबतीत अपेक्षित आहे. पुष्कळ मंडळी धैर्याच्या गोष्टी बोलतात परंतु प्रसंग आला की खचून जातात. आणि सत्वगुणी जो असतो तो असतो तो जेव्हा प्रसंग येतो तेव्हा धारिष्ठाने उभा राहतो. तसं जेव्हा जेव्हा असे प्रसंग त्या शिष्याच्या आयुष्यात येतील, साधनेमध्ये आड येतील, व्यावहारिक प्रसंग येतील, त्यावेळेला तोंड देण्यासाठी शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा. व्रत घेतलं ना एकदा भगवत प्राप्तीसाठी, हे परमार्थाचं व्रत जर घेतलेलं आहे तर ह्या व्रतावर दृढ राहिलं पाहिजे. जरा देखील डळमळता कामा नाही. काहीही गोष्टी जरी आल्या तरी त्या ठिकाणी न डळमळता दृढ व्रताने गेलं पाहिजे. शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील. एका ठिकाणी भगवंतानी म्हटलेलं आहे, आधी जर साधनं झालेली असेल तर काय होतं असं विचारा तर सुची नाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोपी जायते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पूर्वीचे जर संस्कार चांगले असतील तर तो उत्तम कुळात जन्माला येतो. तसा हा जो शिष्य आहे तो उत्तम कुळामध्ये जन्माला येतो, पुण्य करत आलेला असतो. तसा आला तर ते गुण त्याला साधनेच्या दृष्टीने उपयोगी पडतात. म्हणून तो उत्तम कुळीचा पाहिजे आणि पुण्यशील पाहिजे. शिष्य असावा सात्विक, सत्वगुण असेल तरच परमार्थ शक्य आहे. त्यामुळे सात्विक पाहिजे आणि सत्वगुण वर्धिष्णु केला पाहिजे. म्हणून शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक. भज याचा अर्थ आपण जे टाळ मृदंग घेऊन घेतो तसं भजन नव्हे, भज म्हणजे समरस होणे. जीवानी शिवाशी समरस होऊन जायचं आहे. मग तुम्ही नामाच्या अंगाने जा, ध्यानाच्या अंगाने जा, चिंतनाच्या अंगाने जा, कोणत्याही अंगाने तो जीव शिवरूप व्हायला पाहिजे असं भजन करणारा पाहिजे. म्हणून शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. साधन करता साधक पाहिजे, नाही तर एखादा पुष्कळ मंडळी म्हणतात आम्ही साधक आहोत म्हणून आणि साधना काय करता असे विचारला तर साधनच करत नाही. कुठल्या तरी सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला असतो. काही वेळा सद्गुरू अतिशय चांगले भेटलेले असतात, त्यांचा अनुग्रह घेऊन 20 वर्ष झाली 25 वर्ष झाली असंही सांगतात, परंतु साधनच जर करत नसतील तर सद्गुरू काय करणार. जसं शाळा कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे पण अभ्यासच करत नाही असं जर असेल तर त्याची प्रगती होत नाही. तसं या ठिकाणी साधक पाहिजे पण साधन करता पाहिजे. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. विश्वासी सद्गुरूंच्यावर तर विश्वास पाहिजेच पण स्वतःच्या स्वतःवर देखील विश्वास पाहिजे. आत्मविश्वास पाहिजे की मी हे करीनच करीन, कारण परमार्था प्रयत्नावर जास्त अवलंबून आहे, संसारा प्रारब्धावर जास्त आहे. त्यामुळे तितका जर प्रयत्न केला गेला त्या दिशेनं तर भगवंत आपल्या पाठीशी उभा राहतो. साधक जर 10 पावलं चालला तर भगवंत त्याच्या दिशेने 100 पावलं चालतो. असं असल्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी केलं पाहिजे आणि इतरांवर देखील विश्वास ठेवला पाहिजे. माणसं पारखावी तरी देखील असं म्हटलेलं आहे की विश्वास ठेवून बघावं. नाथांसारख्यांनी चोरावर देखील विश्वास ठेवला. म्हणजे अनेकांची चरित्र जर बघितली तर संत सगळ्यांच्यावरच विश्वास ठेवतात असं दिसतं. तर थोडाफार कधीना आज विश्वास पाहिजे, कारण संशय आत्मा विनश्यती असं भगवद्गीतेनं म्हटलेलं आहे. थोडा जरी संशय असला आणि प्रत्येकाबद्दलच जर संशय असेल तर त्याला परमार्थ जमत नाही. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी. कायाक्लेशी याचा अर्थ देहाला कष्ट देणारा. लोळता लोळता श्रीखंडपुरी खाऊन आमचा परमार्थ होईल असं जर म्हणत असेल तर होणार नाहीये. थोडेफार कष्ट हे द्यायला पाहिजेत, कारण देह बुद्धी जर आपल्याला घालवायची असेल, झडझडवून वहिला निघ असं जे म्हटलेलं आहे तसं झडझडून या देहबुद्धीपासून जर बाजूला व्हायचं असेल तर देहाला कष्ट दिले पाहिजेत. सर्व संतांनी जी साधना केली ती बघितली तर लहान वयापासून अपार कष्ट त्यांनी घेतलेले आहेत आणि म्हणूनच ते त्या उच्च पदाला जाऊन पोहोचले. शिष्य असावा काया क्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. महत्वाचं लक्षण आहे. समर्थांना अभिप्रेत आहे आणि समर्थांसारख्या काही संतांना अभिप्रेत आहे. माझ्या पुरता मी परमार्थ करतो असं म्हणून चालणार नाही. त्यांनी आपल्या बरोबर आणि 10 मंडळींना 100 मंडळींना आपल्या ताकदीनुसार परमार्थाला लावलं पाहिजे. आणि तसं जर लावायचं असेल तर तो स्वतः खऱ्या अर्थाने नुसता परमार्थ ऐकतो नव्हे, नुसता परमार्थ करतो नव्हे, तर त्याच्यामध्ये परमार्थ मुरला पाहिजे. त्याच्याकडे बघून इतरांना वाटलं पाहिजे की हा जो काही आहे मनुष्य किंवा ही व्यक्ती जी आहे चांगली आहे, आदर्श आहे, आपण त्याचं अनुसरण केलं पाहिजे, किंवा हा काय करतो आहे त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं म्हणून तो त्या अनेकांना मार्गदर्शन करणारा व्हायला पाहिजे. म्हणून परमार्थाला वाढवू जाणे असं म्हणताना ही महत्वाची जबाबदारी येते की आपण तयार होणं आणि इतरांनाही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार करणं. म्हणून अशा तऱ्हेचा हा शिष्य असावा, परमार्थाशी वाढवू जाणे. मुळातच जो तो म्हणत राहिला की मी मुक्तच आहे, मला काही करायचं नाही, असं जो शिष्य म्हणत असेल तर जो मी झालो आहे म्हणणे तो काहीच नाही. तेव्हा शिष्यानी जरी पूर्ण झालेला असला तरी अत्यंत नम्रतेनं राहिलं पाहिजे, इतरांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना कसं युक्तीनं मार्गदर्शन करता येईल हे बघितलं पाहिजे. म्हणून परमार्थाला वाढवण्यासाठी, लोकसंग्रह करण्यासाठी अनेक गुणांची गरज असते. ते सर्व गुण मिळवले पाहिजे. महंताने महंत करावा असे समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय आणि महंताची लक्षणही सांगितलेली आहेत. तेव्हा परमार्थ वाढवायचं जर असेल तर त्या शिष्याने हे सगळे गुण आत्मसात केलं पाहिजे. नाही तर बोलणे एक चालणे एक ऐसा त्याचा हीन विवेक म्हटलाय, बोलतो एक आणि करतो एक असं चालणार नाही. बोलण्यासारखे चालणे स्वय करून बोलणे असं जे म्हटलंय तसे गुण त्याच्या अंगी पाहिजे. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे असं म्हटलेलं आहे. शिष्य स्वतंत्र असावा, स्वतंत्र असावा ह्याचा अर्थ आपली जी स्वातंत्र्याची कल्पना आहे तशी इथं स्वतंत्रपणाची कल्पना नाही आहे. इथं जे म्हटलेलं आहे ते स्वतंत्र ह्याचा अर्थ त्याची बुद्धी स्वतंत्र पाहिजे. केवळ बाबा वाक्यांप्रमाणे म्हणून त्याला चालणार नाहीये. जे ग्रंथामध्ये अर्थ सांगितलेले आहे ते ग्रंथाचे अर्थ स्वतंत्र बुद्धीनं आपण समजून घेणं, त्याच्यात काही आपल्याला भर घालता येते का बघणं हे त्यांनी करायला पाहिजे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती टीका लिहिली आहे पण त्याच्यामध्ये प्रत्येक अनेक विचार त्यांनी स्वतंत्रपणे घातलेले आहेत. समर्थांनी तर दासबोधासारखा ग्रंथ लिहिलेला आहे, अनेक स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये घातले. नाथांनी ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाईड म्हणतात तसं ज्ञानेश्वरीतलं सोपं करून लिहिलंय, तरी देखील त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. ह्याचा अर्थ स्वतंत्र बुद्धी, आपलं वागण्या बोलण्याचं तंत्र हे स्वतंत्र पाहिजे. सद्गुरूंचं नुसतं अनुसरण करून चालणार नाही. ते अमुक खात होते म्हणून मी ते खातो, ते असे कपडे घालतात म्हणून मी असे कपडे घालतो असा त्याचा अर्थ नाही. तर खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे विचार करण्याची, कार्य करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. कारण प्रत्येकाचे साधनेतले अनुभव स्वतंत्र असतात. तू जी काय साधना करत असतो ध्यानातले अनुभव वेगळे असतात, नामातले अनुभव वेगळे असतात. आणि ग्रंथ वाचत असताना एखादा नवीन अर्थ देखील त्याला येऊन जातो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या साधनेचा परिणाम असतो. आणि त्यामुळे नुसतं अनुसरण न करता स्वतंत्रपणाने काम करण्याची शक्ती पाहिजे. अनेक अनेक गोष्टी सुचल्या पाहिजेत, स्फुरल्या पाहिजेत, आपण केल्या पाहिजे, इतरांकडून करून घेतल्या पाहिजेत, असं सगळं शिष्याजवळ ती कर्तबगारी आली पाहिजे. नसेल तर त्यांनी ती मिळवली पाहिजे. शिष्य असावा जगमित्र, जगमित्र म्हटलेला आहे. आणि एखादा जर म्हणेल की माझं कुणाशीच जमत नाही, घरातही जमत नाही, बाहेरही जमत नाही असं जर असेल तर ते चालणार नाही. हे विश्वचे माझे घर असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज जसे आहेत, किंवा जगची विश्रांती स्थान ज्याला आहे असं ज्यांनी म्हटलेलं आहे, ज्यांना जगच विश्रांती स्थान वाटतं, असं सर्वांशी मैत्री जर करायचे असेल, सर्वांच्यावर प्रेम करणं जर शक्य असेल तर तो जगनमित्र होतो. तसं होण्यासाठी आपलं सर्वस्व द्यावं लागतं, तन मन धन वेचावं लागतं, स्वार्थावर तिलांजली द्यावी लागते, सर्वांचं सहन करावं लागतं आणि पुन्हा सर्वांशी प्रेमाने वागावं लागतं. उपकार करणाऱ्यावर सुद्धा पुन्हा उपकार करण्याची तयारी पाहिजे आणि पुन्हा मी उपकार करतो अशी जाणीवही नसली पाहिजे. उदंड सहन करतोय पण तथापि मी सहन करतो असा भावही राहिला नाही पाहिजे. अशा तऱ्हेनं जर केलं तर जगामध्ये मैत्री होणं शक्य आहे. त्यामुळे शिष्य हा जगमित्र झालेला पाहिजे. आणि शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, आणि सर्व गुणांनी तो सत्पात्र राहिला पाहिजे. गुणांवर समर्थांचा खूपच भर असल्यामुळे हे सगळे गुण जे आहेत ते मिळवायला पाहिजेत. समर्थांच्या लक्षात आलं आहे की समाज अवनत झालेला आहे, तेव्हा असे गुणी शिष्य निर्माण करून सर्वत्र पेरले पाहिजेत. आणि म्हणून शिष्यांची लक्षणे सांगताना त्यांनी खूप खोलात जाऊन सांगितलेली आहेत. सर्व गुणी याच्यामध्ये सेवाभाव आला, नम्रता आली, प्रेम आलं, मी सून माझी सेवा करायची असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तसं करायला पाहिजे. त्यामुळे योग्याचे गुण, भक्ताचे गुण, ज्ञानीपुरुषाचे गुण जे गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृत सांगितलेले आहेत किंवा समर्थाने उत्तम गुण सांगितलेले आहेत, अशा तऱ्हेचे जे जे काही त्याच्यामध्ये सत्वगुणाची लक्षणं सांगितली, हे जर गुण आहेत हे गुण मिळवता आले पाहिजे. त्यामुळे हे जर गुण मिळवता आले तर ह्या गुणांनीच आपल्याला पलीकडे जायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काही पथ्येही पाळायला पाहिजेत. गुण मिळवायचे त्यावर अवगुण टाकायचे, कुणाची निंदा होता कामा नये, कुणाचे दुर्गुण पाहता कामा नये, दोष असतील तर ते झाकावेत, आपल्या गुणांनी त्याचे दोष झाकावेत असा प्रयत्न केला पाहिजे. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध. शिष्य सद्विद्येचा असावा. साध्या विद्या आहेत त्या वेगळ्या, एवं पोट भरावयाची विद्या ही वेगळी सांगितली आहे. अनेक विद्या आहेत, परंतु इथं जी विद्या सांगितली ती सद्विद्या सांगितली आहे. तर ती सद्विद्या जी आहे ती परमात्म्याकडे कसं जायचं हे दाखवणारी विद्या आहे. ह्या विद्या देखील दोन आहेत, एक अपरा आणि परा अशा दोन विद्या आहेत. त्या अपरामध्ये वेद, शिक्षा, छंद, ज्योतिष आदी गोष्टी आहेत, त्या सगळ्या अपरा विद्येत येतात. आणि पराविद्या जी आहे ती ज्याने परमात्मा दृग्गोचर होतो, परमात्म्याचं आकलन होतं, ती जी विद्या आहे त्याला पराविद्या असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी योगाची साधना करायची आहे, नाम घ्यायचं आहे, ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, आणि या पराविद्येनं परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे शिष्य या सद्विद्येचा असावा असं समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.